चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पिकात पाणी भरल्याने शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे ऊसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले। उत्रोला तहसील क्षेत्रातील 1.5 डझन पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांचे आता नशीबच फुटले। पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। शेतकरी विजयकुमार मिश्र, राम नरेश व DCC चंद्रप्रकाश पांडे आदींनी उत्रोला SDM यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की राप्ती नदी व पहाडांवरील नाल्यांतील पुराचे पाणी या गावातील पिकांमध्ये भरले आहे। नारायणपूर, मझारी, चंदापूर, कुड, पचोथा, मलमालिया, थरुआ, रसुलाबाद आदी गावांमध्ये शेकडो एकर जमिनीवर 2 ते 2.5 फुटांपर्यंत पाणी वाहून भरले आहे। चांगल्या प्रजातीच्या ऊसाची शेतामध्ये लागवड केली होती। चांगला पैसा खर्च करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊसाची लागवड केली होती, पण आता ऊसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। गेल्या वर्षीच्या ऊसाचेही पैसे त्यांनी दिलेले नाहीयेत। बजाज साखर कारखान्याने इटमैदा उत्रोला तहसीलच्या जवळपास 35,000 शेतकऱ्यांचे करोडो रुपये दिले नाहीयेत। ऊस पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। उत्रोला SDM अरुणकुमार गोड यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की त्यांची समस्या उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन लवकरच सोडवली जाईल।